भास्करत्या भक्ताची इच्छा अन्नदान करण्याची दिली मेजवानी येण्याची भट भास्करत्या भक्ताची भट भास्कर राहत होता गाणगापुरात श्री गुरूंच्या आला बघा तेव्हा मठात तीन शेर धान्य होते फक्त त्याच्या घरात एक चित पडेल का सर्वांच्याही पदरात भट भास्कर त्या भक्ताची इच्छा अन्नदान करण्याची जवानी येण्याची फट भास्कर त्या भक्ताची गुरुंना ब्राह्मणांची थट्टा ती समजली भास्करांना अन्नदानाची संमती दिली गुरुंनी ब्राह्मणांना येण्याची आज्ञा केली गुरुंनी बघा कशी करामत ही दाखवली भट भास्कर त्या भक्ताची इच्छा अन्नदान करण्याची दिली मेजवानी येण्याची घडला बघा तीन शेरांनाचा चमत्कार गुरुंनी झाकले आपले वस्त्र त्या अन्नावर संपता संपेना अन्नाचा बघा माथर हैराण झालं या बघून सार गाणगापूर भट भास्कर त्या भक्ताची इच्छा अन्नदान करण्याची जवानी येण्याची भट भास्कर त्या भक्ताची जेवून जाती या बघा हजारो ब्राह्मण पोट भरून जाती सारे गावाचे जन शेवटी दिले चरा चरालाही जेवण गुरुमुळे ओ भास्कर गावी झाला महान करत्या भक्ताची इच्छा अन्नदान करण्याची दिली मेजवानी येण्याची